विलाप गीत अध्याय 5। हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव। आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक। आमचे वतन परक्याच्या हातात गेले आहे। आमची घरे परदेशांना दिली गेली आहेत। आम्ही अनाथ झालो। आम्हास वडील नाहीत। आमच्या मातांची स्थिती विधवासारखी झाली आहे। आम्हास पिण्याच्या पाण्यासाठी रुपये द्यावे लागतात। आमचेच लाकूड आम्हास विकले जाते। आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत। आम्ही दमलो आहोत। आम्हास विश्रांती नाही। पोटवर भाकरी मिळवण्यासाठी आम्ही मिसर व अशूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले। आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुद्ध पाप केले, आता ते नाहीत, पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत। गुलाम आमच्यावर राज्य करतात। त्यांच्या हातातून आम्हास कुणी वाचवायला नाही। रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो। आमची कातडी पट्टीप्रमाणे तापली आहेत। भुकेमुळे आम्हास ताप चढला आहे। सेनेतील स्त्रियावर आणि यहुदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला। त्यांनी आमच्या राजपुत्रांना फासावर दिले। आमच्या वडीलधाऱ्यांचा त्यांनी सन्मान केला नाही। आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जातेवर दळवायस लावले। ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले। वृद्ध आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत। तरुण गायनवादन करीत नाहीत। आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृताच्या श्वकात झाले आहे। आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही। आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे। म्हणून आम्हास हाय, या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे। आम्हास डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही। सिओनेचे डोंगर ओसाड झाले आहेत। सिओनेच्या डोंगरावर कोल्हे वावरतात। पण परमेश्वरा, तुझी सत्ता निरंतर आहे। तुझे राजसिंहासन चिरकाळ राहील। परमेश्वरा, तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते। तू आम्हास दीर्घकाळ सोडून गेला आहेस। परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव। आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करतो। पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर। तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्या प्रती तुझा क्रोध अति भयंकर असेल।